आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहेत। ठळक बातम्या। भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अमेरिकेसोबत कोणत्याही अंतिम करारावर चर्चा करायला इराणचा स्पष्ट नकार। नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचार विरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह हे राज्यव्यापी आंदोलन सुरू। आणि अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी आणि इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम। भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं दोन्ही देशांबरोबरच आग्नेय आशिया आणि जागतिक शांततेला तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। इंडोनेशिया दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज मोदी यांचं इंडोनेशियन संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत भाषण झालं, त्यावेळी ते म्हणाले,
भारत इंडोनेशिया का स्ट्रॅटेजिक ट्रस्ट इंडो पॅसिफिक में स्टेबिलिटी का मजबूत आधार बनेगा। हमारी साझेदारी केवल दो देशों का संबंध नहीं है, यह इंडो पैसिफिक की स्टेबिलिटी, ग्लोबल साउथ की शक्ति और विश्व के शेयर्ड फ्यूचर में विश्वास का संकल्प है।
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर इराणनं अमेरिकेसोबत कोणत्याही अंतिम करारावर चर्चा करण्यास स्पष्ट नकार दिला आहे। इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये अमेरिका आणि इराणमधल्या जुन्या कराराची आठवण करून दिली आहे। अमेरिका जोपर्यंत जुन्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवत दिलेले शब्द पाळत नाही तोपर्यंत इराण कोणतीही नवीन चर्चा सुरू करणार नाही असं अराघची यांनी सांगितलं। अमेरिका इराणसोबत एकतर नवा करार करेल किंवा विषय कायमचा संपवून टाकेल असं ट्रम्प म्हणाले होते। गरज पडल्यास अमेरिका इराणच्या महत्वाच्या पायाभूत सुविधा पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकते असा दावाही ट्रम्प यांनी केला होता। नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते। यापूर्वी राज्याकडे 2 ते 3 हजार कोटी रुपयांच्या थकीत रकमेची मागणी केली जात होती। आता राज्याला केवळ 27 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत। तसंच राज्याला 10 TMC पाणी मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे। ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं। हे सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले। कर्नाटक सारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा। त्यासाठी ॲडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य प्रसाद लाड यांनी केली। त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं। महिला शेतकरी विधेयक कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधान परिषदेत मांडलं। राज्यात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। राज्यात फक्त इलेक्ट्रिक बाईक्सना परवानगी देण्यात आली होती पण पेट्रोल बाईक्स सर्रास रस्त्यावर उतरल्या त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारने घेतला। पण देशभर सगळीकडे एकाच ॲपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले। येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांचा परवाना मिळवताना आधिवासाचं प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं। सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिले। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित अपहार आणि भ्रष्टाचार विरोधात काँग्रेसनं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात आज नाशिकच्या काळाराम मंदिरापासून केली. कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन सामूहिकपणे गात आंदोलनाचा प्रारंभ केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांवर टीका केली. अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी आणि इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती ए वाय कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणी विशेष न्यायालयानं दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयानं फेटाळून लावले. 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते. या घातपातात इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या 38 सदस्यांना 2022 विशेष न्यायालयानं फाशीची शिक्षा तर इतर 11 दोषींना जन्मठेप सुनावली होती. ज्ञानोबा तुकारामाच्या अखंड जयघोषात, टाळमृदुंगाच्या निनादात आणि हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं आषाढी वारीसाठी आज देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. सायंकाळी पालखीची नगरप्रदक्षिणा झाल्यानंतर पहिल्या मुक्कामासाठी ती देहूतल्या इनामदार वाड्यात दाखल होणार आहे. उद्या सकाळी पालखी पुढच्या प्रवासासाठी पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ होईल. वारकऱ्यांनी वार्षिक पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत येणं टाळावं असं आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्तांनी केलं आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात निर्माण झालेली गंभीर पूर परिस्थिती लक्षात घेत त्यांनी हे आवाहन केलं. फुटबॉलमध्ये लोकांना एकत्र आणण्याची ताकद असून भारताला या खेळात अव्वलस्थानी नेण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करावेत असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. नवी दिल्लीत ड्युरंट कप 2026 या फुटबॉल स्पर्धेच्या ट्रॉफीच्या अनावरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. यंदा ड्युरंट कप, प्रेसिडेंट्स कप आणि शिमला ट्रॉफी जिंकण्यासाठी नवीन संघ नशीब आजमावणार आहेत. तसंच श्रीलंकेच्या संघाच्या सहभागामुळे या ऐतिहासिक स्पर्धेची लोकप्रियता आणखी वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यंदा ही स्पर्धा कोलकाता, गुवाहाटी, इम्फाळ आणि शिलाँगसोबतच रांची इथंही होणार असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. या सोहळ्याला संरक्षण दल प्रमुख जनरल NS राजासुब्रमणी, लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ आणि नौदल प्रमुख ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन उपस्थित होते. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज रात्री अटलांटा इथं होणाऱ्या बाद फेरीच्या सामन्यात गतविजेता अर्जेंटिना संघ इजिप्तशी 2-2 करेल. त्यानंतर व्हँकुवर इथं होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात स्वित्झर्लंडचा सामना कोलंबियाशी होईल. याआधी सिएटल इथं झालेल्या सामन्यात बेल्जियमनं अमेरिकेचा 4-1 असा मोठा पराभव करत दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. येत्या 10 तारखेला लॉस एंजलिस स्टेडियमवर होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बेल्जियमची गाठ स्पेनशी पडेल. स्पेननं काल रात्री डॅलस स्टेडियमवर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पोर्तुगालचा 1-0 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. इंग्लंड, नॉर्वे, मोरक्को आणि फ्रान्स या संघांनी यापूर्वीच उपांत्यपूर्व फेरीत आपली जागा निश्चित केली आहे. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ होतं, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर आलं. रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत होत आहे. गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. हवामान विभागानं आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अमेरिकेसोबत कोणत्याही अंतिम करारावर चर्चा करायला इराणचा स्पष्ट नकार. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचार विरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह हे राज्यव्यापी आंदोलन सुरू आणि अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी आणि इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम राखला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.